नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध सीजन 1 चैप्टर 4 या चौथ्या अध्यायात आपण मंगलाचरणाचा पहिला मनाचा श्लोक घेणार आहोत. मंगलाचरण म्हणजे कुठल्याही कंपोजिशनच्या आधी, म्हणजे ग्रंथाच्या, पोथीच्या किंवा कुठल्या काव्याच्या आरंभी सुरुवातीला केलेली ईश्वराची स्तुती. यामुळे सुरुवातच अगदी छान होते, प्रसन्नतेने होते आणि असे ऑस्पिशियस बिगिनिंग हे नेहमी गणेश स्तवनानेच होते. जेव्हा काही इंटेलेक्चुअल परसूट असेल, कुठली कला शिकायची असेल, काही विद्या अवगत करायची असेल, लिखाण करायचं असेल, तर गणेशाबरोबर शारदेचं पण स्मरण केलं जात. शारदा द गॉडेस ऑफ ऑल लर्निंग. तर हा श्लोक आपण प्रथम पाहू.
श्रीराम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा श्रीराम.
इथे मनाच्या श्लोकातून, या मनोबोधातून समर्थ रामदास आपल्याला ईश्वराचे खरे स्वरूप कसे आहे आणि ते जाणून कसे घ्यायचे याचा उपदेश करत आहेत. ही सर्व श्रेष्ठ अशी आत्मविद्या म्हणजे स्पिरिच्युअल नॉलेज किंवा दॅट नॉलेज विच विल लीड अस टू अवर ट्रू, अवर रिअल सेल्फ. ही ब्रह्मविद्या शिकण्यासाठी गणेश आणि शारदा यांचा कृपा आशीर्वाद तर हवाच, देवाचं अधिष्ठान हवंच. भगवंताचे अधिष्ठान म्हणजे अदृश्य अशी डिवाईन दैवी शक्ती. ही शक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं, आकर्षित करण्याचं सामर्थ्य देवाच्या नामस्मरणात आहे, त्याच्या उपासनेत आहे. कुठल्याही कार्यारंभी जर ईश्वराचे स्तवन केले, त्याला वंदन केले, तर ही ईश्वरी शक्ती आपल्या बरोबर भगवंताच्या आशीर्वादाच्या रूपाने राहते आणि अगदी निर्विघ्नपणे यशस्वीरित्या हातात घेतलेले कार्य पार पडते. रामदास स्वामींसारखे थोर संत महात्मे दे ऑलवेज वॉक द टॉक, म्हणजे ते जे बोलतात तसेच ते वागतात. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे सूत्र रामदास स्वामी आपल्या दासबोधात सांगतात. याचा अर्थ कुठल्याही चळवळीत म्हणजे रिलिजियसली अगदी मनापासून केलेल्या कर्मात, उद्योगात, अगदी जीव तोडून केलेल्या खटपटीत निश्चितच सामर्थ्य आहे, पार आहे, पण त्यात सुयश हवं असेल तर भगवंताचे अधिष्ठान हे पाहिजेच. हे सूत्र, हा फॉर्म्युला आहे हमखास सक्सेस मिळवण्याचा. स्वतः रामदासांनी आयुष्यभर याचे तंतोतंत पालन केले. रामदास स्वामी हे अत्यंत चळवळे नेते होते, एंटरप्राइजिंग होते. त्यांच्या अनेक अंगी चळवळी वेगवेगळ्या फ्रंट्सवर धार्मिक, सामाजिक, राजकीय अशा निरनिराळ्या स्तरांवर त्यांनी जे अचाट असे कार्य करून ठेवले आहे त्या प्रत्येक कार्याची सुरुवात भगवंताच्या अधिष्ठानानेच झाली आहे. रामावरच्या महान श्रद्धेच्या सुरावर, दृढ अशा उपासनेच्या बळावर आणि यामुळे मिळालेल्या रामाच्या कृपा आशीर्वादानेच ते एवढे मोठे लोककल्याणाचे कार्य करू शकले. इथेही मनाच्या श्लोकांच्या रूपात रामदास स्वामींनी मोठी अशी आंतरिक चळवळच हाती घेतली आहे. समर्थांनी आपल्या मनाचा पूर्ण कायापालट करण्याचा, त्याच्यात संपूर्ण कंप्लीट असं ट्रान्सफॉर्मेशन आणायचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. शेवटच्या फलश्रुतीच्या 205व्या श्लोकात समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. एवढा लांबचा पल्ला आपल्या मनाला गाठायचा आहे. समर्थांची अशी अगदी प्रांजळ इच्छा आहे की मनोबोधाचे श्रवण करून, हे मनाचे श्लोक ऐकून आपल्यातील सगळे दोष जावेत. दोष गेल्यामुळे आपण साधना उपासना करण्यास योग्य व्हावे. उपासना केल्याने ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य हे सगळे आपल्या अंगी बाणावे आणि शेवटी ऍज अ कॉन्सिक्वेन्स आपण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावे. ही इच्छा पूर्ण व्हावी आणि सगळ्यांना हे फळ मिळावे म्हणून सुरुवातीचं हे मंगलाचरण गणेश आणि शारदेला वंदन. आता हा मंगलाचरणाचा श्लोक आपण समजावून घेऊया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. गणाधीश, गण प्लस अधीश म्हणजे गणाधीश. गण या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, त्यातील थोडे आपण पाहू. गण म्हणजे भगवान शंकराचे गण, त्याचे सेवक, ट्रूप्स. गण म्हणजे आपली इंद्रिये, ज्ञान इंद्रिये आणि कर्म इंद्रिये, सेन्स ऑर्गन्स आणि ऑर्गन्स ऑफ ऍक्शन. गण याचा अर्थ समुदाय किंवा ग्रुप, क्राऊड असाही होऊ शकतो. 14 विद्या आणि 64 कला यांचा समुदाय, 14 स्ट्रीम्स ऑफ नॉलेज आणि 64 टाइप्स ऑफ आर्ट्स, हे सगळे गण. या सगळ्यांचा अधीश, अधीश म्हणजे स्वामी, लॉर्ड, तो हा गणपती. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, हा गणपती हा गणाधीशही आहे, त्याचबरोबर तो सर्व गुणांचाही ईश्वर आहे. हे गुण कुठले? सत्व, रज, तम, हे प्रकृतीचे, नेचरचे त्रिगुण, तीन गुण, ह्यांचा तो ईश्वर आहे, स्वामी आहे. ह्यातील सत्वगुण हा सद्गुणांचा द्योतक आहे. सत्व रिप्रेझेंट्स सद्गुण. हा सत्वगुण आपल्यात वाढतोय हे कसं कळतं? हा वाढीस लागला की आपल्यात सद्गुणांची वाढ होते, सदाचरण आवडायला लागते. शांती, क्षमा, दया असे सर्व चांगले गुण, ह्यांची वृद्धी होते. प्रकृतीचा दुसरा गुण आहे रजोगुण. रजोगुण आपल्यात जास्ती प्रमाणात असला तर आपल्यात विकार दोष जास्ती असतात. आपल्याला राग असतो, लोभ असतो, शुल्लक कारणासाठी आपण खोटं बोलतो. डिझायर्स जास्ती असल्यामुळे आपण सारखे काही ना काही उद्योग करत असतो. फॉर एव्हर एंगेज्ड इन फिअर्स ऍक्टिव्हिटी. हा रजोगुण आपल्याला स्वस्थ आणि शांत बसू देत नाही. आणि शेवटचा गुण म्हणजे तमोगुण. हा तमोगुण आपल्याला सारखं खाली खेचत असतो. तम म्हणजे अंधकार, डार्कनेस ऑफ इग्नोरन्स अँड इनर्शिया. तमोगुण आपल्यात डॉमिनंट असला तर आपण कायम अज्ञानाच्या अंधकारात राहतो. तामसी मनुष्य ज्याच्यात तमोगुण प्रचंड आहे, साठासून भरलेला आहे, तो अतिशय तापट, अविचारी, मूळमती म्हणजे मूर्ख असतो, आळशी असतो. या तिन्ही गुणांचा सत्व, रज आणि तम स्वामी आहे गणपती. याचबरोबर भगवंताचे जे सहा गुण आहेत ज्यांना भग असे म्हणतो, आणि हे सहा गुण ईश्वराकडे आहेत, हे सहा भग त्याच्याकडे आहेत, म्हणून ईश्वराला आपण भगवंत असे म्हणतो. तर या सहा गुणांचाही हा गणपती ईश आहे, ईश्वर आहे, स्वामी आहे. भगवंताचे हे सहा गुण कुठले ते पाहू. श्री, ऐश्वर्य, यश, औदार्य, ज्ञान आणि वैराग्य. या सहा सद्गुणांनी युक्त तो भगवंत. श्री म्हणजे वैभव, प्रॉस्पेरिटी. ऐश्वर्य म्हणजे समृद्धी, अबंडन्स ऑफ ऑल गुड थिंग्स. यश म्हणजे सक्सेस इन ऑल एंडेवर्स. औदार्य म्हणजे जनरॉसिटी. ज्ञान, ट्रू नॉलेज. आणि वैराग्य, डिस्पॅशन, ऍब्सोल्यूट डिटॅचमेंट. हे सहा गुण पर्सोनिफाईड या सहा ऍट्रिब्यूट्स मूर्तिमंत स्वरूप म्हणजे परमेश्वर. आणि या सहा गुणांचाही गणेश स्वामी आहे. म्हणजे या प्रकृतीच्या तीन गुणांचा आणि भगवंताच्या सहा गुणांचा दोन्हींचा स्वामी गणपतीच आहे. एवढंस आपण म्हटलं गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, तर ह्याच्यात एवढा मोठा अर्थ सामावलेला आहे. जेव्हा आपण गणपतीची आराधना करतो आणि त्याला प्रसन्न करून घेतो, तेव्हा एवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. कारण गणपती गणांचा आणि गुणांचा स्वामी आहे. म्हणून आपल्याला आचार विचारांवर ताबा ठेवता येतो, इंद्रियांवर कंट्रोल येतो. जी विद्या, जी कला आपण शिकतो त्यावर आपली मास्टरी होते. याचबरोबर सत्वगुण वाढीस लागतो आणि आपण ज्याला भजतो, ज्याच्यावर फोकस करतो, तसेच आपण बनतो. या रूलप्रमाणे गणपतीवर फोकस केलं, एकाग्र चित्ताने त्याचं चिंतन केलं, तर हे भगवंताचे सहाही गुण आपल्यातही येतात आणि आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. प्रपंच पण आयडियल होतो, परमार्थ पण परफेक्ट होतो. आता आपण गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा याचा अर्थ पाहिला. याच गणपतीचे पुढे जे वर्णन रामदास स्वामी करतायत त्याचाही अर्थ आता आपण समजावून घेऊ. गणपतीचे स्तवन करताना ते पुढे म्हणतात, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मूळारंभ म्हणजे अगदी सुरुवातीचा, द व्हेरी बिगिनिंग, जिथून कुठल्याही कार्याचा आरंभ होतो, कमेन्समेंट होते. ही जी सगळी सृष्टी आहे, क्रिएशन आहे, ती व्यक्त रूपास आली, मॅनिफेस्ट झाली ओंकारच्या ध्वनीमुळे, साऊंडमुळे. दिस युनिवर्स हॅज ओरिजिनेटेड फ्रॉम ओम. म्हणजे ओंकार हा सृष्टीचा मुळारंभ आहे आणि गणेश हा ओंकार स्वरूपच आहे. मुळारंभाबरोबर आरंभ तो निर्गुणाचा, म्हणजे हा गणपती निर्गुणाचाही आरंभ आहे. या श्लोकात आपण आधी बघितलं की गणपती हा गणांचा आणि सर्व गुणांचा अधीश आहे, ईश आहे, लॉर्ड आहे. आणि त्यातील एक भगवंताचा गुण आहे ज्ञान, ज्याचा गणपती स्वामी आहे. म्हणजेच गणपती हा मूर्तिमंत ज्ञान आहे, बुद्धीचा स्वामी आहे. तो प्रसन्न झाला तर बुद्धीला बरोबर वळण देऊन तो आपल्याला विवेक संपन्न करतो. विवेक संपन्न म्हणजे काय चूक, काय बरोबर, हे आपल्याला नीट कळायला लागत. परमेश्वराचा आणखीन एक गुण आहे वैराग्य, ज्याचाही गणपती ईश आहे. म्हणून गणेशाच्या उपासनेने वैराग्य ही अंगी बांधते. आणि तसेही विवेक आणि वैराग्य यांची मैत्री असतेच. विवेक आला की सारासार विचारामुळे, डिस्क्रिमिनेटिंग इंटेलेक्टमुळे जगातल्या अशाश्वत लिमिटेड अशा सर्व गोष्टींबद्दल आपल्याला डिटॅचमेंट निर्माण होते आणि आपसुकच वैराग्य येते. असे विवेक वैराग्य संपन्न होऊन जेव्हा आपण सगुण साकार परमेश्वराची उपासना करतो, तेव्हा गणपतीच्या कृपेने आपल्याला त्या निर्गुण निराकार परमेश्वराची, दॅट ऍट्रिब्यूटलेस सुप्रीम बीइंग, त्याचेही ज्ञान अगदी सहजपणे होते. ते कसे काय होते? तर आणखीन एक समर्थ श्री गोंदवलेकर महाराज अत्यंत महत्वाचा असा बोध इथे आपल्याला करतात. ते म्हणतात, सगुण उपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणून इथे गणपतीला निर्गुणाचाही आरंभ म्हटले आहे. म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय. ओंकार स्वरूप गणेश, त्याचं स्तवन स्मरण, त्याची कृपा संपादन करून मग सगुण साकार मूर्तीची उपासना करायची. ही विवेक आणि वैराग्य युक्त भक्ती जशी मुरेल रुजेल, तेव्हा आपण देवाच्या प्रेमात इतके रंगून जाऊ, इतके तल्लीन होऊ की आपली देहबुद्धी, आयडेंटिफिकेशन विथ दिस बॉडी, हळूहळू वीक होऊन नष्ट होईल. आणि जेव्हा हा खोटा मी लयास जाईल, तेव्हाच खरा मी उदयास येईल. म्हणजे माझ्या खऱ्या निर्गुण स्वरूपाचे मला आकलन होईल. आणि जेव्हा असं होईल
तेव्हा मी आत्मस्वरूपच होईन.
गणपतीच्या कृपेमुळे हा सगळा प्रवास सुलभ होईल, सोपा होईल. आत्ता आपण सगुण साकार परमेश्वरापासून निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत कसं पोचायचं ते पाहिलं. आता निर्गुण निराकार परमात्म्याला परत सगुण साकार रूपात कसं आणता येतं ते आपण पाहू. त्याच्यासाठी पण आपण हेच प्रिन्सिपल वापरणार आहोत, ओंकार स्वरूप गणेशाचं. ध्यानात आपल्याला जर का स्वामी समर्थांचं दर्शन हवं असेल तर ते होण्यासाठी त्यांचा जप कसा करायला हवा हे पूज्य श्री नागेश करंबेळकर काका यांनी त्यांच्या समुद्र भरला आहे या पुस्तकात अगदी नीट एक्सप्लेन केलं आहे. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं की जे निर्गुण अव्यक्त असं जे मूळ ब्रह्म म्हणजे ॲट्रिब्यूटलेस अनमॅनिफेस्ट सुप्रीम बीइंग ते ओंकारच्या ध्वनीमुळे व्यक्त रूपास आले अँड इट मॅनिफेस्टेड ॲज दिस क्रिएशन. याचा अर्थ ओमच्या साऊंडमुळे ध्वनीमुळे निर्गुण फॉर्मलेस ब्रह्म साकार होऊ लागते, इट स्टार्ट्स टेकिंग फॉर्म. माता काका म्हणतात की इसवी सन 1878 साली म्हणजे 1878 मध्ये आपले स्वामी समर्थ सगुण साकार रूपातून त्यांच्या निर्गुण निराकार रूपात गेले. तर आपल्याला त्यांना परत साकार करायचं असेल तर जप करताना पहिल्यांदा ओंकाराचा जप करावा, तोही दीर्घ स्वरात, ओम ओम असं दीर्घ स्वरात म्हणत राहावं. ओंकाराचं असं ध्यान केल्यावर नंतर मग ओम श्री स्वामी समर्थ असा जप करावा, म्हणजे परत त्या ओमचा मुखाने उच्चार करून श्री स्वामी समर्थ असं नाव घ्यावं. असं आपण नित्य नियमानी रेग्युलरली करत राहिलो तर ध्यानात स्वामी समर्थ त्यांच्या सगुण साकार रूपात आपल्याला दर्शन देतील. म्हणजे स्वामींचं दर्शन होण्यासाठी आधी हा ओंकार सिद्ध झाला पाहिजे, गणपती प्रसन्न झाला पाहिजे आणि गणपतीची कृपा झाली की स्वामी दर्शन देतीलच. या मंगलाचरणात गणेशानंतर समर्थ वाणीच्या स्वामिनीचे शारदेचं स्तवन करतात, तिला नमन करतात. ते अस नमो शारदा मूळ चत्वार वाचा. याचा अर्थही आपण समजावून घेऊ. शारदा देवी द गॉडेस ऑफ स्पीच ही वेदांची ही आई आहे. ही शारदेची शक्ती चार वाणीने मनुष्यात प्रकट होते, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी ही सर्वात सटल अशी स्पीचची लेवल आहे, जिथून वाचेचे पहिले स्फुरण होते. फ्रॉम वेअर द स्पीच ओरिजिनेट्स. स्पीच इन द सेकंड स्टेज इज पश्यंती. इथे मनातील जे विचार असतात ते एका स्पेशल शक्तीमुळे अक्षरात अल्फाबेट्स मध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. पश्यंती नंतर येते मध्यमा. इथे जे आपल्याला बोलायचे असते त्या विचारांना ध्वनी रूप येते, साउंड येतो. भाषेच्या माध्यमातून समजेल अशी शब्दरचना, वाक्यरचना इथे केली जाते. आणि शेवटची वैखरी म्हणजे द ग्रॉस लेवल ऑफ स्पीच. वैखरीमध्ये आपण बोलतो, आता जे मी बोलतीये ती वैखरी. शारदा ही सरस्वती मूळ चत्वार वाचा या चार वाणींचं मूळ आहे. शारदेच्या शक्तीमुळेच शब्द उत्पन्न होतात, ते बोलले जातात. ती प्रसन्न झाली की शब्दांचे नेमके अर्थ आपल्याला नीट समजायला लागतात. आपल्या दासबोधात समर्थ रामदास म्हणतात की भगवंताचे स्तवन असो, भजन असो किंवा त्याची भक्ती असो, शारदेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही. पुढे ते असं म्हणतात, माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. इथे रामदास स्वामींना असं म्हणायचंय की जेव्हा एखादा साधक ईश्वर प्राप्तीसाठी अगदी प्रामाणिकपणे निष्ठेने साधना करतो आणि असं करता करता ईश्वराच्या निकट येतो, तेव्हा साधकातील मीपणामुळे त्याच्यात जो थोडासा अहंकार असतो, मीपणा असतो, त्याच्यामुळे त्याच्या हातून साधना मनासारखी होईनाशी होते. तेव्हा ही शारदेची शक्ती त्याच्या मदतीला धावून येते आणि त्याच्याकडनं साधना करवून घेते. तो ती करत नाही, ती करवून घेते. हा अनुभव कित्येक साधकांना येतो. जेव्हा परमार्थात शारदा साधकाची अशी मदत करते तेव्हा साधकाचे कर्तेपण, त्याचा मीपणा आपोआपच क्षीण होत जातो आणि तो स्वस्वरूपापर्यंत पोचतो. समर्थांसारखे साक्षात्कारी पुरुष या शारदेच्याच प्रेरणेने आपल्यासारख्या सामान्यांसाठी मनाचे श्लोक रचतात. आपल्या मनाला बोध करायला मोटिवेट होतात, प्रवृत्त होतात. आणि म्हणूनच आधी ज्ञान स्वरूप गणपती आणि नंतर त्याची शक्ती स्वरूप शारदा यांचे स्तवन करूनच पुढे आपलं बोट धरून ते आपल्याला या राघवाच्या पंथावर, या रघुवीराच्या मार्गावर चालायचे कसे असते ते शिकवतात. गमू पंथ अनंत या राघवाचा. गमू म्हणजे आपण जाणून घेऊ, समजावून घेऊ. पंथ म्हणजे मार्ग, रस्ता, रोड. अनंत, लिमिटलेस, इन्फायनाईट, ज्याला अंत नाही. राघवाचा, रामाचा. लेट अस बिगिन आवर जर्नी ऑन द पाथ दॅट लीड्स टू राम. पण हा राम आहे कसा? त्याचे खरे स्वरूप कसे आहे? श्रीराम जयराम सकल म्हणती परी ते नेणती राम कैचा. राम तो कालचा पुत्र दशरथाचा, अनंत कालीचा आत्मा राम. जो सगुण साकार दशरथ पुत्र राम, त्याचे तर दर्शन आपल्याला हवे आहेच. ते आपल्याला
प्रिय आहेस, पण या पुढे जाऊन त्याचे जे निर्गुण निराकार स्वरूप विश्वाचा अंतरात्मा जो राम, चराचरातील परमात्मा जो राम, आणि आपल्या हृदयात जो कायम राहतो तो आत्मा राम,
स्वामी राम,
या रामाचे स्वरूप आपल्याला समजून घ्यायचे आहे. आणि या आत्मा रामाची ओळख आपल्याला समर्थ रामदास आणि आपले स्वामी समर्थ या मनोबोधातून निश्चितपणे करून देणार आहे.
ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्.
तन्नो राम प्रचोदयात्.
ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्.
तन्नो राम प्रचोदयात.
ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्.
तन्नो राम प्रचोदयात.
ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात.
तन्नो राम प्रचोदयात.
ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्.
तन्नो राम प्रचोदयात.
ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्.
तन्नो राम प्रचोदयात.
ॐ दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात्.
अध्याय चौथा समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.